आम्ही पुत्र मृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजडून आज दाऊ भवितव्य मातृभूचे, पृथ्वी सजिंकणारे आले अनेक येथे, नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे, गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही, गझनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही, आम्ही काल पुत्र येईल मरण कैसे, उजडून आज दाऊ भवितव्य मातृभूचे, हे राष्ट्र संकटांशी लढले अनेक वेळा, कोणी न जिंकले हे भासे अजेय काळा, आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमर याला, जरी तोडिले बळाने तरी स्पर्शी तो न भाला, त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे, उजळून आज दाऊ भवितव्य जरी काल कूट प्यालो तरी नाही मृत्यु आम्हा, अग्नित पद्मिनीचा जळतो कधी न आत्मा, दाहिर कन्यकांचे जरी देह आज नुरले, आत्मे तरी तयांचे अतिदिव्य रूप झाले, ते प्राण आमुचे आम्ही प्राण या जगाचे, उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे, ही चिन्मयी भरतभू जगतास ज्ञान देता, ही देव जन्मभूमी धर्मास ग्लानी येता, ही मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना, जी काली रूप घेते दुष्टास शासताना, या माऊली सर्पू गुरुस्थान या जगाचे, उजळून आज दाहू भवितव्य मातृभूचे आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे उजळून आज